हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूवते धनुः। शिवाशरव्यायातवतयानो रुद्रमृडया याते रुद्र शिवा तनूर घोरा पापकाशिनी तयानस्तनुवाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः यामिषुम् गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे शिवाम् गिरित्रताम् कुरु माहिगंसिः पुरुषम् जगत शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगम् सुमना असत अध्यवोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक अहिगंश सर्वाञ्जम्भयन्तः सर्वाश्च यातु धान्यः असौ यस्ताम्रो अरुणौ तव ब्रुस्तु मङ्गलः ये चेमागम् रुद्र अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशागम् हेड ईमहे असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः उतैनम् गोपा अदृशन्न दृशन्नुदहार्यः उतैनम् विश्वभूतानि सदृष्टो मृडयाति नः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे अथो ये अस्य सत्त्वानोऽहम् तेभ्यो करन्नमः प्रमुञ्च धन्वनस्मुभयोरार्ज्ञियोर्जाम् याश्यते हस्त इषव पराता भगवो वपा अवतत्य धनुस्त्वगम् सहस्राक्षशतेषुधे निशीर्य शल्यानाम् मुखा शिवो नः सुमना भव विज्जम् धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवागम् उत अनेशन्यस्येषव आभुरस्य निषङ्गतिः याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूवते धनुः तयास्मान् विश्वतस्ममयक्ष्मया परिभुजा नमस्ते अस्त्वायुधायानातताय धृष्णवे उभाभ्यामुतते नमो बाहुभ्याम् तव धन्वने परिते धन्वनो हेतिरस्मानृणक्तु विश्वतः अथो येषु धिस्तवारे अस्मन्निधेहितम् नमो हिरण्यबाहवे सेनाम्ये दिशाञ्च पतये नमो नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनाम् पतये नमो नमस्तस्पिञ्जराय त्विषीमते पथीनाम् पतये नमो नमो बभ्लुषाय विव्याधिनेनानाम् पतये नमो नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम् पतये नमो नमो भवस्य हेत्यै जगताम् पतये नमो नमो रुद्रायातता विनेक्षेत्राणाम् पतये नमो नमः सूताय हन्त्याय वनानाम् पतये नमो नमो रोहिताय सपतये वृक्षाणाम् पतये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पतये नमो नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनाम् पतये नमो नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनाम् पतये नमो नम कृत्स्नवीताय धावते सत्त्वनाम् पतये नमः।
एक प्रश्न आहे, आपण एका प्रवचनात म्हणालात की साधकाच्या आचारामुळे कर्मामुळे व विचारामुळे त्याची तयारी झाली असेल आणि जर त्याला संत भेटले तर तो साधक किती प्रभावित होतो याला मोजमाप नाही। मी आपल्याला प्रथम भेटलो त्यावेळेला मला आपल्याविषयी थोडीफार माहिती होती. आपण मोठे सत्पुरुष आहात एवढे माहिती होते. अनुग्रह मोक्ष वगैरे फारसे काही विचार नव्हते. अध्यात्माविषयी काहीतरी माहिती मिळेल अशी इच्छा मात्र होती. आपली भेट झाल्यावर एवढे झपाटल्यासारखे झाले की मी येथे लग्नाच्या कार्यक्रमाला आलो आहे याचे भानही राहिले नाही. आपल्याला सत्संगासारखे प्रश्नच विचारायला सुरुवात केली. ती सवय अजूनही गेलेली नाही असं कंसात लिहिलं बरं का. बरोबरच्या लोकांना कळेना की हा असा विचित्र का वागतोय. माझे उदाहरण अशा करता दिले की त्यात अहंकार म्हणून न लिहिता जवळजवळ सगळ्या साधकांचे असे होत असावे असे वाटते. प्रश्न ही झपाटल्यासारखा इफेक्ट हा झपाटल्यासारखा इफेक्ट अति आनंदामुळे होतो का सायकोलॉजिकल असतो का संतांच्या प्रभावामुळे चित्तवृत्ती एकदम बदलल्यामुळे होतो. खरे तर मला योग्य शब्दात विचारताही येत नाहीये की हे काय होते. मला तर हेही माहिती नव्हते की आपणच माझे सद्गुरू होणार आहात असा प्रश्न विचारलेला आहे. माझी आणि स्वामींची प्रथम भेट मला आठवते. चित्रशाळेच्या चौकामध्ये माझा एक मित्र मला भेटला. मी सायकलवरून तेव्हा पुण्यात सायकली असत रामकृष्ण मठामध्ये ध्यानाला जायचं ठरवलेलं होतं. तोही मला शोधायचा होता कारण मी पुण्यात नवीन होतो. त्या चौकात त्याची आणि माझी भेट झाली आणि तो पुण्यात नोकरी करता आलाय हे मला त्याच्याकडून समजलं. एवढंच नव्हे तर एकटा पुण्यात राहत असल्यामुळं आपण अतिशय रिकामे आहोत आणि काय करायचं ते कळत नाही. वेळ कसा घालवायचा ते लक्षात येत नाही असं म्हणायला लागला आणि मी तुझ्याबरोबर येतो म्हणाला. मला त्याला घेऊन रामकृष्ण मठामध्ये ध्यानाकरता म्हणून जायचं नव्हतं कारण तो ध्यान करतो करत नाही मला काही माहिती नव्हतं. त्यामुळे मला माझा बेत रामकृष्ण मठामध्ये रामकृष्ण मठ शोधून तिथे ध्यानाला जाऊन बसायचं हा बदलावा लागेल असं मला वाटायला लागलं. तो मला म्हणाला की आपण सारसबागेत जाऊ. मी त्याला बर म्हणालो आणि आम्ही दोघं जात असताना पावन मारुतीच्या चौकापाशी आल्यावर तो म्हणाला की इथल्या दुकानात माझं जरा काम आहे. आम्ही दुकानाच्या बाहेर सायकली लावल्या आणि त्याला म्हटलं आत जाऊन ये. तर तो म्हणाला तूही ये. म्हणून मी त्याच्याबरोबर आत गेलो. तेव्हा स्वामीजी काउंटरवर कोणी गिराईक होतं किंवा असं वाटतं की एखादं गिराईक नुकतंच येऊन गेलेलं होतं आणि ते तागे आवरत होते. आम्ही दुकानात आत जाऊन बसलो. हा पहिलाच अनुभव होता की एखादा दुकानदार त्याच्या दुकानाच्या आतल्या बाजूला जाऊन बसायची कोणाला परवानगी देतो. त्यामुळे मला जरा विशेषच वाटलं. मी त्याच्याबरोबर दुकानात आत जाऊन बसलो. दुकानाच्या आत साधारण 5 फूट बाय 7 फूट अशी 8 फूट अशी जागा होती. तिजोरी ठेवलेली होती एका बाजूला तिरकी खुर्ची होती आणि कापडाच्या तागे ठेवलेल्या रॅक होत्या. मध्ये गादी घातलेली होती. तिथं कोणीतरी एखादी व्यक्ती ध्यानाला बसलेली होती डोळे मिटून. माझी अशी कल्पना आहे की ती सुलोचना भट होती. आम्ही तिथं बसलो. मी त्याला म्हटलं की आपण कुठं आलोय, तो म्हणाला बाळासाहेब वाकड्यांकडे आलोय. बाळासाहेब वाकड्यांची ज्ञानेश्वरीवरची ज्ञानेश्वर दर्शन ही लेखमाला तरुण भारत मधून मी वाचलेली होती फार उत्सुकतेने. तेव्हा आम्ही बारामतीला होतो, त्यामुळे कोणाकडे आलोय बाळासाहेब वाकड्यांकडे तर ओळखीचं वाटलं मला, पण इतका थेट संबंध हेच ते बाळासाहेब वाकडे असं मला तेव्हा तरी निदान लक्षात आलं नाही. थोड्या वेळानी म्हणजे 10-1 मिनिटांनी ते तिथलं त्यांचं सगळं आवरून खुर्चीत येऊन बसले. माझ्या मित्रांनी त्यांना 1-2 पुस्तकांबद्दल चौकशी केली स्वरूपानंदांच्या, आणि त्यांनी सांगितलं की ही पुस्तकं शनिपारापाशी आंबेवाले देसाईंच्या दुकानामध्ये मिळतील. पण ते आले, त्यांचं बसणं, त्यांचं आमच्याकडे पाहणं, त्यांचं हळूवार मृदू शब्दामध्ये बोलणं, त्या बोलण्यामध्ये असणारं प्रेम गोडवा आणि एकूण तिथलं वातावरण, यामुळे मी इतका प्रभावित झालो. मला ते संत आहेत अशीही माहिती नव्हती, काहीच माहिती नव्हती. त्यांनी माझी थोडीशी जुजबी चौकशी केली. आणि एखाद्या अशा दिव्य पवित्र अशा व्यक्तीच्या सहवासात आपण आलेले आहोत असं आतूनच वाटायला लागलं. आनंदाच्या जसा जिवंत झरा उसळता असावा तसं काहीतरी आत गलबलून यायला लागलं आणि आनंद वाटायला लागला. त्यांनी माझी चौकशी करत असताना देखील एखाद्या एक्सरे मशीनच्या समोर आपण आहोत असं वाटावं इतकं ते माझ्या डोळ्यातूनही आत माझ्याकडे पाहत होते, माझ्या जणू चैतन्याकडे पाहत होते, ते जणू माझ्या चैतन्याशी बोलत होते. हे आज मी शब्दबद्ध करतोय, तेव्हा हे शब्द नव्हते. आणि मित्रांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. त्यांचे पाय देखील फार सुकुमार होते. मीही त्यांना नमस्कार केला. नमस्कार करून खूप समाधान वाटलं. आणि तिथून बाहेर पडल्यानंतर, नमस्कार केल्यानंतर, ते खुर्चीत ताठ बसलेले होते आणि दोन्ही हात वर करून हास्यमुद्रेने मला आशीर्वाद दिला. माझ्या कल्पनेतही नव्हतं की आत्ताच्या काळात कोणीतरी असे आशीर्वाद आपल्याला देईल, असे हात करेल. असं करायलाही हिंमत लागते, इतकी सोपी गोष्ट नाही कोणी कोणाला असा आशीर्वाद देणं. मला ते सगळं इतकं भावून गेलं, हिंमत लागते हा माझा शब्द. पण तशी त्यांची पात्रता, योग्यता, त्यांचा अधिकार हे सगळं त्याच्यातून प्रगट झालं. आणि त्यांची हास्यमुद्रा इतकी आवडली, मी दुकानातून काउंटर मधून वळून बाहेर पडलो आणि त्यांना म्हटलं की येतो. तेव्हा त्यांनी परत एकदा हात उंचावून हसून मला आशीर्वाद दिला. बस एवढीच घटना. पण रात्री झोपेपर्यंत मला त्याची आठवण होती. मी घरी जेवताना वडिलांना म्हणालो की आज मी असं असं गेलो होतो आणि मला फार समाधान झालं. आणि झपाटल्यासारखा मी दुसऱ्या दिवशी परत माझी पावलं आपोआप त्यांच्या दुकानात वळली, दुकानाकडे वळली. पण पुण्यात सोमवारी दुकानं बंद असतात, त्यामुळे दुकान शटर बंद झाल्याचं पाहून मला घरी जायला लागलं, पण ती ओढ स्वस्त बसू देईना. आम्ही त्याच्या पुढच्या दिवशी कॉलेज सुटल्यानंतर त्यांच्याकडे गेलो, परत तसंच स्वागत, परत तसंच मृदू मधुर बोलणं. आलेल्या साधकांच्या प्रश्नांना उत्तरं देणं हा उपक्रम तिथं चालू होता. आणि मी त्यांच्या दुकानात जाणाऱ्या साधकांमध्ये एक कायम सदस्यच जणू झालो. यांनी असं म्हटलं की मी आपल्याला प्रथम भेटलो त्यावेळेला मला आपल्याविषयी थोडीफार माहिती होती, आपण मोठे सत्पुरुष आहात एवढे माहीत होते, पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही स्वामीजींना पाहिलं नाही. तुम्ही जर स्वामीजींना पाहिलं असतं तर तुम्ही मला फार तर हे एखादे चांगले साधक आहेत इतपतच म्हणू शकाल. अनुग्रह मोक्ष वगैरे फारसे काही विचार नव्हते, अध्यात्माविषयी काहीतरी माहिती मिळेल अशी इच्छा होती आणि मी प्रश्न विचारत राहिलो, असं ते म्हणाले. लग्न समारंभामध्ये त्यांची आणि माझी गाठ पडली असं ते मला म्हणाले. लग्न समारंभामध्ये तसंही पाहायचं झालं तर लग्न समारंभाला मी जातो आणि जेव्हा लग्न लागतं तेव्हा खूप हृदयापासून प्रार्थना करतो त्यांच्याकरता. पण लग्न समारंभातलं जे आजूबाजूचं झकपक वातावरण असतं त्यांनी मी थोडासा उबगूनच जातो. खरं तर एकांतात जायची इच्छाच अशा वातावरणामध्ये निर्माण होते. ते काही उंची कपडे उंची दागिने खोटं हास्य किंवा मुद्दामून आणलेलं हास्य आपण कोणीतरी आहोत असं सतत दाखवण्याची धडपड या गोष्टी नको वाटायला सुरुवात होते. थोड्याच वेळात हे सगळं दिसायला सुरुवात होतं लोकांमध्ये, पण मग अशा वेळेला अंतर्मुखता वाढते. बाहेर पाहण्याच्याऐवजी आत कोणता तरी अंतर्जप तरी किंवा ध्येयवाक्याचं स्मरण तरी अथवा कोणी जर बोलत असेल तर त्याच्याशी जुजबी बोलणं असं मी करत राहतो. आणि त्यातून कोणी पारमार्थिक प्रश्न किंवा असं विचारत असेल तर मला समाधानच वाटतं, कारण त्या वातावरणातून संपूर्ण बाहेर येतो आणि परत थोडासा आवडीचा विषय सुरू होतो. बाकी लग्न म्हणजे हृदयपूर्वक आशीर्वाद आणि जेवण भोजन मिष्ठान्ने इतरो जनाहा असं म्हटलेलं आहे. आपण लग्नाला कुठल्याही जातो ते जेवण, बाकी काय असतं, सदिच्छा आणि जेवण. त्यांनी म्हटलं की माझं उदाहरण मुद्दाम दिलं, पण जवळजवळ सगळ्याच साधकांचं असं होत असावं असं वाटतं. पूर्वतयारीवरच अवलंबून आहे, आपल्या तळमळीवरच अवलंबून आहे, कारण संत कोणी वेगळे आहेत असं दर्शवणारी कोणतीही खूण त्यांच्या ठिकाणी नसते. असं जर असताना साधना झाल्यानंतर साधनेचा अंतर मनावर बुद्धीवर चित्तावर पडणारा परिणाम विलक्षण, त्यामुळे माणसाचे कानच मोठे झाले तर मग अगदी स्पष्ट समजेल की हा साधक आहे. त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाही. स्वामीजी म्हणतात की संतांना काही शिंग नसतात की त्यांच्याकडे तुम्ही वेगळेपणाने पाहावं, असं काहीच त्यांच्या ठिकाणी नसतं. पण ते ओळखलं जाणं ही विशिष्ट दृष्टी आहे असं मला वाटतं. काही जणांना ती कशी काय कोण जाणे प्राप्त झालेली असते. मला देखील या दृष्टीने मी स्वामीजींकडे पाहेन म्हणजे तेव्हा बाळासाहेबांकडे पाहेन असं माहीत नव्हतं. ते अचानकच निर्माण झालं आणि ती ओढ अतुलनीय असते. मला असं वाटायला लागलं की ते जसं बोलतायत तसं शांत बोलणं याच्या आधी कधीही ऐकलेलं नव्हतं, तसा आवाज याच्या आधी कधीही ऐकलेला नव्हता, तशी दृष्टी याच्या आधी कधीही नव्हती, कोणाच्याही नजरेतून तशा प्रकारची दृष्टी अनुभवलेली नव्हती। तसे हावभाव, चेहरा, शांतता, सात्विकता, ईश्वराची आठवण होणं असं व्यक्ती भेटल्यानंतर कधीही झालेलं नव्हतं। याच्याकरता जो पाहतो त्याचीही काहीतरी तयारी असणं खरंच गरजेचं आहे। ती कशी असते कोण जाणे, कदाचित जन्मजन्म केलेल्या साधनेमुळं त्याच्या ठिकाणी ती ते पाहण्याची दृष्टी त्याला प्राप्त होते, ते ओळखण्याची दृष्टी त्याला प्राप्त होते। बाकी असं शक्य नाही की समर्थांनी जी संतांची लक्षणं, सद्गुरूंची लक्षणं, तर ती लक्षणं त्या व्यक्तीच्या ठिकाणी आहेत की नाही हे पाहायचं आणि मग संत म्हणून त्यांना स्वीकारायचं, असं शक्य नाहीये। माझ्या मते ते कन्फर्मेशन आहे समर्थांनी जे सांगितलेलं आहे ते, की हो असंच संतांपाशी असतं, असंच मला संतांपाशी दिसलं, असंच मला सद्गुरूंपाशी दिसलं। पण असं पाहण्याची शोधक दृष्टी ठेवून तुम्ही जर माणसांकडे पाहायला लागलात तर कदाचित तुम्ही परीक्षक होता, तुम्ही पास नापास करणारे होता, तुम्ही योग्य अयोग्य ठरवणारे होता। संतांकडे असं ते आहेत की नाहीत अशा भावानी जाऊ नये। पण मला असं वाटतं की हा एक ऍडिशनल सेन्स असावा आणि तो काही जणांनाच मिळतो। काही जणांच्या बाबत असं घडतं की ते येतात, श्रवण करतात, भरपूर श्रवण करतात आणि भरपूर केलेल्या श्रवणांनी हळूहळू त्यांची पारमार्थिक भूमिका तयार होते आणि त्या भूमिकेतून मग ते त्या व्यक्तीला पाहायला सुरुवात करतात। हेही चांगलं आहे, याच्यातही काही चुकीचं नाही। पण जेव्हा इन्स्टंटली संतांकडे आपण आकर्षित होतो तेव्हा मात्र काय होत असावं असं ते विचारतात। हा झपाटल्यासारखा इफेक्ट अति आनंदामुळे होतो का? हो। जर कोणाला अशा पद्धतीची भावना निर्माण होत असेल तर आतून आनंदाचा उमाळा जिवंत असा आतून वारंवार त्याला स्पर्श करत राहतो, म्हणून होतो। हा इफेक्ट सायकोलॉजिकल असतो। तसं जर म्हटलं तर आपलं मन सगळ्या कृतीत सहभागी असतं। जे अंतःकरणाला भावलं तर त्याच्यात मनही सहभागी असतं। ज्याचा तुमच्या जीवात्म्याला स्पर्श झाला त्याच्यात मनही सहभागी असतं। मन हे सर्व गोष्टीत सहभागी असतं पण हे सायकोलॉजिकलच असतं असं नाही। पण हे मनाला देखील समजतच, हे तेवढंच खरं। सायकोलॉजिकल असं म्हटलं तर त्याच्यात थोडीशी ऍबनॉर्मॅलिटीच येते। तशी ऍबनॉर्मॅलिटी सायकोलॉजिकल या शब्दाच्या अर्थाची या ठिकाणी नसते। का संतांच्या प्रभावामुळे चित्तवृत्ती एकदम बदलल्यामुळे होतो? संतांच्या प्रभावामुळे हे होतं, पण संतांचा प्रभाव हा सर्व काळ सर्वत्र असतो। काही जणांनाच असं वाटतं याचं कारण त्यांच्या चित्तवृत्ती बदलतात हेच असतं, त्यांच्या चित्तवृत्तीवर तसा अनुकूल परिणाम होतो आणि मग ती घटना घडून जाते। मला तर हेही माहिती नव्हते की आपणच माझे सद्गुरू होणार आहात। मलाही माहीत नव्हतं की आम्ही ज्यांना बाळासाहेब म्हणत होतो ते माझे सद्गुरू होणार आहेत, आम्ही त्यांना स्वामीजी म्हणणार आहोत। पण जेव्हा व्यक्तीकडे आपण असे आकर्षित होतो तेव्हा मग ती घटनाही घडते की तेच आपले सद्गुरू बनून जातात। कालांतराने त्या क्षणाला आपल्याला माहीत नसलं तरी देखील याचं कारण या सगळ्या दैवी आकर्षणामध्ये समर्पण हे घडलेलंच असतं आणि ते समर्पण हळूहळू आपलं स्वतःचं काम करायला सुरुवात करतं आणि तो जेव्हा संपूर्णपणाने समर्पित होतो आधी आकर्षित होतो मग संपूर्णपणाने समर्पित होतो तेव्हा मग तो त्यांना कधी ना कधीतरी आपण माझ्यावर कृपा करावी अनुग्रह द्यावा असं त्यांना म्हणतो ते त्याचा अंगीकार करतात आणि त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. हे अशा प्रकारचं आकर्षण हे तुम्ही केलेल्या पूर्वजन्मी केलेल्या देखील साधनेचा परिपाक आहे. पूर्वजन्मी केलेल्या या जन्मात एखाद्याला रेफरन्सच नसेल तसा तुमच्या जीवनामध्ये आणि या जीवनामध्ये तुम्ही कोणत्या तरी विचाराच्या प्रक्रियेनी म्हणा जी तुमच्यापासून तुम्हाला माहीत नसताना चालत आलेली आहे तर त्याचाही परिणाम म्हणून तुम्ही संतांकडे आकृष्ट होता. मला अशी मंडळी माहिती आहेत की जी अभाविक आहेत. संतांच्या दर्शनानी तर हे होतच पण एरवीच्या जीवनात जे अभाविक आहेत आणि तसं म्हटलं तर जगताच्या दृष्टीने ते अगदी काय म्हणू त्याला फॉरवर्ड असे दिसणारे अशी मंडळी स्वरूपानंदांच्या समाधीपाशी गेली की त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागतात. त्यांनाही कळत नाही असं का होतं. आळंदीला गेली की त्यांचे पाय लटपटायला लागतात समाधीसमोर उभं राहिल्यावर. कळत न कळत त्यांच्या ठिकाणी ही विचार प्रक्रिया कुठेतरी चालू असते. गोंदवल्याला गेले महाराजांच्या समोर समाधीसमोर उभे राहिले रामाच्या मूर्ती पाहिल्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहतात अशीही उदाहरणं आहेत. आणि मग नंतर ते संतांचा शोध घेतात संतांकडे येतात असंही घडतं. पण हे घडतं हे तितकंच खरं आहे. हे आनंदामुळं तर होतंच. सायकोलॉजिकल जर म्हटलं तर त्याचा विकृत कोणताही अर्थ नाही. मनाचा सहभाग असतोच आपल्या सगळ्या कृतींमुळं. त्यामुळं हे घडतं. संतांच्या प्रभावामुळं घडतं. पण संतांच्या प्रभावामुळं तुमच्या चित्तवृत्तीत बदल झाला तरच हे घडतं. आणि ज्यांच्या चित्तवृत्तीत असा बदल घडतो त्यांच्याबाबत हे घडतंच घडतं. पूर्वी केलेल्या साधनेशी याचा नक्की संबंध आहे किंवा चिंतनाशी याचा नक्की संबंध आहे. आणि एखाद्या व्यक्तीचे आणि तुमचे सद्गुरूंचे आणि तुमचे व्यक्ती म्हणून देखील नक्की ऋणानुबंध असतात. आणि तुम्ही त्यांच्याकडे खेचले जात आहे तेवढंच खरं आहे. आज आपण आपल्याकडे येणारा पुष्करराज पोफळीकर वेस्टर्न पद्धतीचं व्हायोलिन वादन करणार आहे. बरं का पुष्करराज तुला साधारणपणाने किती 10-12 मिनिटं पुरतील. 8-9 मिनिटं तो वादन करणार आहे. बघूया.
श्रीराम सर्व साधकांना नम्र विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं.
कलाकार वादक व्हायोलिन उभं राहून वाजवतात. आपल्या इथं बसून व्हायोलिन वादन केलं जातं, तो उभं राहून वाजवणार आहे. ते नोटेशन पाहायला हवंय का? हे इथं इथं ठेवशील, थोडा माग सरक, जमेल का? नाही अडचणीचं भी काही करता येते का बघा. लांबपर्यंत ऐकाय, थोडा लांब ठेव, अडचण होणार असेल. तू इथं उभा राहशील का स्टेजवर? हा, तलवारी सारखं होतंय ते आता सरळ कर, फक्त हे सरळ कर. Thank you.
हे व्हायलिन वाजवायला येणं म्हणजे त्याला फाईन आर्ट म्हणतात सगळ्यात, तसं म्हटलं तर हे सूक्ष्म वाद्य आहे. आपल्याला या इंग्रजी स्वरांची सवय अजिबात नाही, आपण हे कधी ऐकलेलं नाही. असं असल्यामुळं याच्यात नक्की काय सौंदर्य आहे तेही आपल्याला लक्षात येत नाही. मध्ये मी एका मॉलमध्ये गेलो होतो तर तिथं एक लाऊडस्पीकरवरून ते सगळीकडेच ऐकू येतं, एक इंग्रजी गाणं एक बाई म्हणत होती तर मला फक्त किंकाळ्या ऐकू येत होत्या. त्याच्यापेक्षा जास्त काही ऐकू येत नव्हतं. पण हे पुष्करराजनी जे वाजवलं ते त्यांच्या पाश्चात्य व्हायोलिन वादनामध्ये तो वरच्या दर्जाचं वाजवतो हे नक्की आहे. मी एकदा अनुष्का शंकर आणि कोणीतरी जर्मन वादक होता त्यांची जुगलबंदी युट्यूबवर पाहिली तर किती जोशांनी तो वाजवत होता. ते जवळपास 5 मिनिटाची ती जुगलबंदी होती तर तो घामाघूम झाला वाजवताना, इतक्या वेगाने त्याच्या हालचाली होत होत्या. हे वाद्य म्हणजे याच्यातल्या पारंगततेला सीमा नाही असं मला वाटतं. आरती वाहिनी कुठं बसल्या बरं. हा या भजन सांगा.
ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा 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 माऊली तुकारा,
ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा 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 माऊली तुकारा,
ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा 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 माऊली तुकारा,
ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा 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 माऊली तुकारा,
ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा 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 माऊली ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा माऊली तुकारा,
ज्ञानोबा माऊली तुकारा.
तुकारा
ज्ञानोबा माऊली तुकारा
ज्ञानोबा माऊली तुकारा
ज्ञानोबा 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 माऊली तुकारा
ज्ञानोबा माऊली तुकारा
ज्ञानोबा माऊली तुकारा
ज्ञानोबा माऊली तुकारा
ज्ञानोबा 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 माऊली ज्ञानोबा माऊली तुकारा
ज्ञानोबा माऊली तुकारा
ज्ञानोबा माऊली तुकारा
ज्ञानोबा माऊली तुकारा
ज्ञानोबा 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 माऊली तुकारा
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 ज्ञानोबा माऊली
ज्ञानोबा माऊली तुकारा
वाह फार छान आपण नाम घेऊ जप यज्ञामध्ये ओंकार तो मी असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आपण फक्त ओम हे भगवत नाम घ्यायचं आहे आणि सर्वांनी मिळून घ्यायचं आहे. फार मोठ्यांदा असं मात्र घेऊ नका. कधी कधी व्यायाम करायला जाणाऱ्या मंडळींना खूप मोठा ओंकार म्हणायची सवय असते मोठ्या आवाजात, तर तसं एवढं करायची गरज नाही. आपल्या नेहमीच्या आवाजामध्ये आपण ओंकार म्हणू. अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे अशी गणेशाची वर्णना ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे. आपल्या देहामध्ये देखील अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे अशा अर्थाचं भावन करत आपण ओंकार म्हणणार आहोत. म्हणजे क्रमानी आपण ऊर्ध्वगामी होणार आहोत. ओंकार म्हणून झाल्यानंतर किंचित थांबणार आहोत आणि मग पुढचं ब्रह्मनाम आपण घेणार आहोत. मी आधी एक दोन तुम्हाला घेऊन दाखवतो आणि मग माझ्याबरोबरच तुम्ही सगळ्यांनी घ्यायचं आहे. मी काय करतो आहे तर आपल्या स्वतःचंच मी बसलेलो आहे आता तुमच्या समोर. तर अकार चरण युगुल उकार उदर विशाल आणि मकार महामंडल मस्तकाकारे आणि ओम ची जी मात्रा संपते मकार झाल्यानंतर अनुस्वार त्या ठिकाणी अगदी ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी किंचित आत्मभाव ब्रह्मभाव ठेवायचा. तुम्हाला समजलं मी काय म्हणतोय ते?
बघा, मी आधी एक दोन म्हणतो. मनातल्या मनात मी काय करतोय ते तुम्हाला हाताने दाखवलं. आता आपण सर्वजण जेव्हा आपण थांबतो तेव्हा किंचित काळ शांतीचा स्पर्श, परमात्म्याचा स्पर्श अनुभवून मग पुढचा ओंकार आपण म्हणायचा आहे. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल शरी ज्ञान देव तुकाराम शरी ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की स्वरूपहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।